नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. येत्या 15 ऑगस्ट पासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करण्याचा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा निर्णय. 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठीची हिंदीची सक्ती रद्द, राज्य सरकारकडून शुद्धीपत्रक जारी. संत तुकाराम महाराज तसंच संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली कालवश. आणि नांदेडचे डॉ सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर. आता सविस्तर बातम्या. येत्या 15 ऑगस्ट पासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली. 3000 रुपये किमतीचा हा पास 1 वर्ष कालावधी किंवा 200 फेऱ्या यापैकी आधी संपणाऱ्या मुदतीसाठी असेल. राष्ट्रीय महामार्गाशिवाय इतर मार्गांवर ही सुविधा मिळणार नाही असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं. राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात सरकारनं शुद्धीपत्रक जारी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात याबाबत माहिती दिली. ते म्हणाले,
तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त 2 भाषा त्यातली एक भारतीय भाषा असली, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे. स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात. कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल. ऑनलाईन पद्धतीने देखील ट्रेनिंग दिलं जाईल. मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाही आहे.
आषाढी वारीसाठी देहू इथून संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुकांचं पूजन झाल्यानंतर पालखी मार्गस्थ झाली. देहू इथं उभारलेल्या संतसृष्टीचं तसंच टाळगाव इथं उभारलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कलादालनाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं. पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीनंही काल आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रयाण केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह परिसरातल्या अनेक लहान मोठ्या दिंड्या आणि शेकडो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. आषाढी वारी मार्गात कायमस्वरूपी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली आहे. त्या काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. स्वच्छ वारी, सुरक्षित वारी, भक्तिमय वारी करण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. शासनाच्या 8 मार्च 2019 रोजीच्या परिपत्रकानुसार आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया केली जाईल असंही पाटील यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं काल सोलापूर इथं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. महाराष्ट्र सरकारच्या वनविभागात 36 वर्षांहून अधिक काळ सेवा केलेल्या चितमपल्ली यांचं नागझिरा तसंच मेळघाटात विस्थापित वन्यजीवांसाठी अनाथाश्रम उभारण्यात मोठं योगदान आहे. जंगलांचा अनुभव कथन असलेली त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये चकवा चांदणं या आत्मचरित्रासह निलवंती, जंगलाचं देणं, घरट्या पलीकडे, पक्षी जाय दिगंतरा, रातवा, पाखरमाया आदी पुस्तकांचा समावेश आहे. 2006 सोलापूर इथं झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. चितमपल्ली यांना राज्य सरकारच्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. पद्मश्री या नागरी सन्मानानेही नुकतंच त्यांना गौरवण्यात आलं होतं. चितमपल्ली यांच्या पार्थिव देहावर आज सोलापूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. साहित्य अकादमीनं वार्षिक बालसाहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कारांची काल घोषणा केली. मराठी भाषेसाठी नांदेडचे डॉ सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कविता संग्रहाला बालसाहित्य पुरस्कार तर प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि 50,000 रुपये रोख असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे. केंद्र सरकारच्या गेल्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय योग दिवस हा एक मैलाचा दगड ठरला आहे. परवा शनिवारी आपण 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत. भारतीय योग पद्धतीचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत.
योग साधनेचा इतिहास भारताच्या प्राचीन संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे. सिंधू सरस्वती खोऱ्याच्या संस्कृतीच्या अगदी प्रारंभीच्या काळात एका आध्यात्मिक पद्धतीच्या रूपात सुरुवात झालेली योग साधना हळूहळू आत्मसाक्षात्काराच्या दिशेनं एक शिस्तबद्ध मार्ग म्हणून आणि त्यानंतर एका समृद्ध विद्याशाखेत विकसित झाली. कालांतरानं ही योग पद्धती वेद, उपनिषद आणि नंतर पतंजलींच्या योगसूत्रातून प्रवाहित झाली. महाभारतातल्या योगाच्या सखोल संदर्भांपासून ते स्वामी विवेकानंद आणि बी के एस अय्यंगार यांच्यासारख्या महान गुरूंनी 19व्या आणि 20व्या शतकात केलेल्या पुनरुज्जीवनापर्यंत योग साधनेचा हा प्रवास एका प्राचीन परंपरेपासून जागतिक जीवनशैलीपर्यंत विकसित झाला आहे. 2014 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेला संबोधित करताना 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. प्रचंड बहुमतानं हा प्रस्ताव मंजूर झाला आणि 21 जून हा दिवस तेव्हापासून जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. यंदा शनिवारी आपण 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत. एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून ती एकता आणि कल्याणाचा संदेश देते. धर्म, वंश किंवा राष्ट्रीयत्व कोणतंही असो, योग साधना सर्वांनाच निरोगी, संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवते.
योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी आपल्या श्रोत्यांसाठी दररोज एका आसनाविषयी माहिती घेऊन येत आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगर इथले योग शिक्षक डॉक्टर हेमंत झेळे यांनी दिलेली हलासनाची माहिती जाणून घेऊ.
शयन स्थितीमधून श्वास घेत पाय सरळ वरती उचलून जमिनीशी काटकोनात आणावेत. बाहूंवर जोर देत पाठ वर उचलून पाय डोक्यावरून मागे नेत पायाची बोटे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करावा, पण अवाजवी जोर मात्र नको. हाताचे तळवे वर वळवत सर्वांगासनाप्रमाणे पाठीस आधार द्यावा. या आसनाच्या शिखर स्थितीमध्ये 15 सेकंदांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न असावा. श्वास गती संथ व खोलवर चालू असावी. आसन स्थिती सोडताना श्वास सोडत प्रथम हात, नंतर पाठ आणि पाय पूर्ववत शयन स्थितीमध्ये आणावेत. लाभ थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुधारण्यास मदत करते. शिवाय प्रजनन संस्थेची कार्यक्षमता सुधारण्यास देखील या आसनाद्वारे मदत मिळते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतींमध्ये योगाभ्यास सत्रांसह वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विभागातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. देशभरातल्या 12 विद्यार्थ्यांशी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकताच संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या इंदिरानगर बायजीपुरा शाळेतली 10वीची विद्यार्थिनी अंजली गायकवाड या कार्यक्रमात सहभागी झाली होती. अंजलीनं आपल्या रोबोटिक्स प्रकल्पाचं शिक्षण मंत्र्यांसमोर सविस्तर सादरीकरण केलं. आपला हा अनुभव तिने या शब्दात मांडला.
मी जो प्रोजेक्ट स्टार्ट केला होता त्याचे नाव सॅपलो होता. हा प्रोजेक्ट झाडांमध्ये किती नमी आहे, त्याचं ऑक्सिजन लेवल काय आहे हे आपल्याला जाणवण्यासाठी तो मदत करत. एवढ्या मोठ्या शिक्षण मंत्र्यांसोबत मला बोलण्याची संधी भेटली तर आमचे मुख्याध्यापक आणि आयुक्त साहेब त्यांची मी खूप मनापासून आभारी आहे.
ऊसतोड महिला कामगारांची ऊसतोडणीस जाण्यापूर्वी तसंच तोडणी करून परत आल्यानंतर अशा दोन्ही वेळा आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश अनुसूचित जाती जमाती समितीचे सदस्य गोरख लोखंडे यांनी दिले आहेत. ते काल बीड इथं बोलत होते. ऊसतोड कामगार महिलांचा अवैधरित्या गर्भपात केल्याचं आढळल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही लोखंडे यांनी दिल्या. मोसमी पावसानं राज्यात पुन्हा जोर धरला आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरात पहाटेपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. येत्या 15 ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करण्याचा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा निर्णय. 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठीची हिंदीची सक्ती रद्द, राज्य सरकारकडून शुद्धीपत्रक जारी. संत तुकाराम महाराज तसंच संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली कालवश. आणि नांदेडचे डॉक्टर सुरेश सावंत यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.